एक राजे अध्याय एक। दाविद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता। ते त्याजवर पांघरुणे घालीत तरी त्याला ऊब येत नसे। तेव्हा त्याचे सेवक त्यास म्हणाले, आमच्या स्वामीराजांसाठी एखादी तरुण कुमारी पाहावी। तिने तैनातीस राहून आमच्या स्वामी महाराजांची शुश्रूषा करावी आणि त्यास ऊब यावी म्हणून त्यांच्या उराशी निजावे। मग त्यांनी सर्व इस्रायल देशात एका सुंदर कुमारीचा शोध केला। तेव्हा त्यास शुनेमकरीण अभिषग नावाची एक कुमारी आढळली। तिला ते राजाकडे घेऊन आले। ती तरुणी फार सुंदर होती। ती राजाच्या शुश्रूषेस राहून त्याची सेवा करू लागली, पण राजाने तिच्याशी समागम केला नाही। त्यासमयी हग्गीथेचा पुत्र अदोनिया शिरजोर होऊन म्हणाला, मी राजा होणार। त्याने रथ, स्वार व आपणापुढे धावण्यासाठी 50 पुरुष ठेविले। तू हे काय करीतोस असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखविले नव्हते। तो फार रूपवान होता। अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता। त्याने सरुवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक याशी बोलणे लाविले। ते अदोनिया याच्या पक्षाचे होऊन त्यास मदत करणारे झाले। पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूरवीर हे अदोनियाच्या पक्षास मिळाले नाहीत। अदोनियाने एन रोगेलजवळचा जोहेलेत खडक येथे मेंढे, बैल व पुष्ट पशु यांचा यज्ञ केला आणि आपले बंधू सर्व राजकुमार व राजाचे सर्व यहुदी सेवक यास आमंत्रण केले। पण नाथान संदेष्टा, बनाया, शूरवीर व आपला भाऊ सलमोन यास त्याने आमंत्रण केले नाही। मग सलमोनाची आई बतशेबा हिला नाथान म्हणाला, आपला स्वामी दाविद यास न कळत हग्गीथेचा पुत्र अदोनिया हा राजा होऊन बसला आहे, हे तू ऐकले नाहीस काय? तर मी तुला आता मसलत देतो। तिच्या योगे तू आपला व आपला पुत्र सलमोन याचा प्राण वाचवशील। तू दाविद राजाकडे जाऊन त्यास विचार, माझे स्वामी राजे, माझा पुत्र सलमोन हा खात्रीने आपल्या मागे राजा होईल आणि आपल्या गादीवर बसेल अशी आणभाग आपण आपल्या दासीशी केली आहे ना? तर अदोनिया कसा राजा होऊन बसला आहे? तू राजाशी भाषण करीत आहेस तो मी तुझ्या मागून आत येईन व तुझ्या बोलण्यास पुष्टी देईन। मग बतशेबा खोलीत राजाकडे गेली। राजा फार वृद्ध झाला होता। त्याची सेवा शुनेमकरीण अभिषग ही करीत होती। बतशेबेने राजास लवून मुजरा केला। त्याने तिला विचारिले, तुला काय पाहिजे? तिने म्हटले, माझे स्वामी, आपण आपला परमेश्वर देव याची आणभाग करून आपल्या दासीस म्हटले होते की तुझा पुत्र सलमोन माझ्या मागे राजा होऊन माझ्या गादीवर खास बसेल, पण आता अदोनिया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामी राजास ठाऊक देखील नाही। त्याने विपुल बैल, पुष्ट पशु व मेंढे यांचा यज्ञ केला आणि सर्व राजकुमार, अब्याथार याजक व सेनापती यवाब यास आमंत्रण केले, पण आपला दास सलमोन यास त्याने आमंत्रण केले नाही। माझ्या स्वामी राजांनंतर गादीवर कोणी बसावे हे आपल्या तोंडून समजावे म्हणून सर्व इस्रायल लोकांचे डोळे आपल्याकडे लागले आहेत। नाहीतर जेव्हा आमचे स्वामी राजे आपल्या पितरांजवळ जाऊन निजतील तेव्हा मी व माझा पुत्र सलमोन यास गुन्हेगार गणितील। ती राजाशी बोलत असता नाथान संदेष्टाही आत आला। लोक राजाला म्हणाले, पहा, नाथान संदेष्टा आला आहे। त्याने राजासमोर होऊन त्यास भूमीपर्यंत लवून मुजरा केला। नाथान म्हणाला, हे माझ्या स्वामी राजा, अदोनिया माझ्या मागे राजा होईल व तो माझ्या गादीवर बसेल असे तू सांगितले आहे काय? पहा, आज त्याने खाली जाऊन पुष्कळ बैल, पुष्ट पशु व मेंढे यांचा यज्ञ केला असून सर्व राजकुमार, सेनेचे सरदार व अब्याथार याजक यासही आमंत्रण केले। ते आमच्यासमोर खाऊन पिऊन म्हणत आहेत, अदोनिया राजा चिरायू होवो, पण त्याने मला तुझ्या सेवकास आणि सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया व तुझा सेवक सलमोन यास आमंत्रण केले नाही। हे सर्व माझ्या स्वामी राजांकडून झाले आहे काय? माझ्या स्वामी राजामागे गादीवर कोणी बसावे हे तू आपल्या दासास कळविले नाही। दावीद राजा म्हणाला, बतशेबेस मजकडे बोलवा. ती राजाच्या हुजुरास येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. तेव्हा राजाने आणभाग करून म्हटले, ज्याने आजपर्यंत माझा प्राण सर्व संकटातून सोडविला त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ. मी इस्रायलाचा देव परमेश्वर याची शपथ घेऊन तुला म्हटले होते की तुझा पुत्र शलमोन माझ्या मागे राजा होईल व तोच माझ्या जागी माझ्या गादीवर खास बसेल. मी आज निश्चये तसेच करणार. तेव्हा बतशेबेने भूमीपर्यंत लवून राजास मुजरा करून म्हटले, माझे स्वामीराज दावीद चिरकाल वाचूत. मग दावीद राजाने म्हटले, सादोक याजक नाथान संदेष्टा व यहोयादाचा पुत्र बनाया यास मजकडे बोलावून आणा. तेव्हा ते राजासमोर आले. राजा त्यास म्हणाला, तुम्ही आपल्या स्वामीचे सेवक बरोबर घ्या आणि माझा पुत्र शलमोन यास माझ्या स्वतःच्या खेचरावर बसवून गिहोन येथे घेऊन जा. तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा यांनी त्यास अभिषेक करून इस्रायलावर राजा नेमावे आणि कर्णा वाजवून शलमोन राजा चिरायू होवो असे पुकारावे. मग तुम्ही त्याच्या मागे चालत इकडे या व तो येथे येऊन माझ्या सिंहासनावर बसेल. तोच माझ्या जागी राजा होईल. इस्रायल व यहुदा यांचा तो अधिपती व्हावा अशी माझी अनुज्ञा आहे. यहोयादाचा पुत्र बनाया म्हणाला, आमेन. माझ्या स्वामीराजांचा देव परमेश्वर याचीही अशीच अनुज्ञा असो. परमेश्वर माझ्या स्वामीराजांबरोबर राहिला तसाच तो शलमोनाच्या बरोबर राहू व त्याच्या गादीचा महिमा माझे स्वामीराजे दावीद याच्या गादीहून अधिक वाढवो. तेव्हा सादोक याजक नाथान संदेष्टा आणि यहोयादाचा पुत्र बनाया हे करेथी व पलेथी यास बरोबर घेऊन खाली गेले आणि शलमोनास दावीद राजाच्या खेचरावर बसवून गिहोन येथे घेऊन गेले. तेव्हा सादोक याजकाने सभामंडपातील तेलाने भरलेले शीग घेऊन शलमोनास अभिषेक केला आणि कर्णा वाजविला. तेव्हा शलमोन राजा चिरायू होवो असा लोकांनी घोष केला. मग सर्व लोक त्याच्या मागे चालले. ते वाजंत्री वाजवीत होते व आनंदाचा गजर करीत होते. त्या नादाने पृथ्वी दणाणली. इकडे अदोनिया व त्याचे सर्व आमंत्रित यांचे भोजन आटोपले होते. इतक्यात त्यांच्या कानी हा ध्वनी पडला. यवाबाने रणशिंगाचा शब्द ऐकून म्हटले, नगरातल्या कशाच्या गलबल्याचा हा आवाज असावा. तो असे बोलत आहे इतक्यात अब्याथार याजकाचा पुत्र योनाथान आला. अदोनिया त्यास म्हणाला, आत ये, तू भला पुरुष आहेस, तू चांगले वर्तमान आणले असावे. योनाथानाने अदोनियास सांगितले, आपला स्वामी राजा दावीद याने शलमोनास खरोखर राजा केले आहे. त्याच्याबरोबर सादोक याजक नाथान संदेष्टा यहोयादाचा पुत्र बनाया करेथी व पलेथी यास राजाने पाठवले व त्यांनी शलमोनास राजाच्या खेचरावर बसविले आणि सादोक याजक व नाथान संदेष्टा यांनी त्यास गिहोन येथे राज्याभिषेक केला व ते तेथून एवढा जयघोष करीत वर गेले की नगर अगदी दणाणून गेले. तुमच्या कानी ध्वनी पडला तो हाच, शलमोन राजासनावर विराजमान झाला आहे. आपला स्वामी राजा दावीद याजकडे येऊन राजसेवक आशीर्वाद देत आहेत की आपला देव शलमोनाचे नाव आपल्या नावाहून श्रेष्ठ करो व त्याच्या गादीचा महिमा आपल्या गादीहून वाढवो. तेव्हा राजाने पलंगावरून नमन केले. राजाने असेही म्हटले की ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यादेखत एकाला माझ्या गादीवर बसवले तो इस्रायलाचा देव धन्य. तेव्हा अदोनियाचे सगळे पाहुणे घाबरून गेले आणि वाट सापडेल तिकडे पळत सुटले. अदोनियास शलमोनाची दहशत वाटली व तो जाऊन वेदीची शृंगे धरून राहिला. शलमोनास कोणी जाऊन सांगितले की अदोनियास शलमोन राजाची दहशत पडली आहे, पहा तो वेदीची शृंगे धरून राहिला आहे. तो म्हणत आहे की आपल्या दासास तरवारीने वधणार नाही अशी आणभाग शलमोनाने आज करावी. शलमोन म्हणाला, तो भला मनुष्य आहे असे दिसल्यास त्याचा एक केसही जमिनीवर पडणार नाही, पण त्याच्या ठाई दुष्टता दिसून आली तर तो प्राणास मुकेल. मग शलमोन राजाने काही लोक पाठवून त्यास वेदीपासून आणविले. त्याने येऊन शलमोन राजास मुजरा केला आणि शलमोन त्यास म्हणाला, तू आपल्या घरी जा.